आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जलसमस्या हाताळण्यासाठी पाणी संचय आणि पुनर्भरण विषयी विचार आवश्यक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणं शक्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज नागपुरातील हॅलो डायबिटीज परिषदेत प्रतिपादन। सौर ऊर्जेवरील उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास। आणि देशभरात बकरी ईदचा उत्साह, राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा। आता सविस्तर बातम्या। आज सर्वत्र जलसमस्या भेडसावत असताना जलसंचय आणि पुनर्भरण यावर विचार आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जन कल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं वनामती सभागृह धरमपेठ नागपूर इथं विदर्भ पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते।
या ठिकाणी तीन विषयांवर विशेषतः या ठिकाणी मंथन आणि चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये पिण्याचं पाणी आहे, ज्यामध्ये कृषी उपयोगाचं पाणी आहे आणि ज्यामध्ये औद्योगिक उपयोगाचं पाणी आहे। मला असं वाटतं की या तिन्ही विषयांवर विचार करताना आपल्याला त्याच्यासोबत जलसंवर्धनाचा विचार करावा लागेल, जल पुनर्भरणाचा विचार करावा लागेल, वॉटर रियुजचा विचार आपल्याला करावा लागेल। या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत जलसमस्येतनं आपल्याला बाहेर येता येणार नाही।
मानवाचं जीवन हे पाण्यावर अवलंबून असतं, पाण्याचं महत्व हे सर्वांनी समजून घेणं आवश्यक आहे। आज ज्या प्रकारचे पावसाचे पॅटर्न तयार झालेले आहे त्यामुळे देखील पाण्याचा प्रश्न अत्यंत अरण्यावर आलेला आहे। अशात ही परिषद आयोजित करण्यात आली याचं त्यांनी अभिनंदन केलं। दरम्यान पाणी परिषदेच्या निमित्तानं वनामती इथल्या योगा हॉलमध्ये आयोजित वैनगंगा जलप्रदर्शनीचं उद्घाटन माननीय प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चौरे यांच्या शुभहस्ते आज करण्यात आलं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदारसंख्येबाबत नेहमी कुठल्याही तथ्याशिवाय खोटे बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे। त्यांनी बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाची हार यानिमित्तानं मानली आहे। त्यांनी जमिनीवर उतरून तथ्य समजून घेणं आवश्यक आहे, नाहीतर त्यांची पार्टी ही कधीच जिंकणार नाही, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं। राहुल गांधींनी बिहारमध्ये महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत वक्तव्य केलं होतं, त्यासंदर्भात फडणवीस बोलत होते। महाराष्ट्रातील वाढता मतदारसंख्येबाबत पूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं सप्रमाण स्पष्ट केलं आहे, परंतु राहुल गांधी ही रोज नवनवीन खोटे विधानं करून महाराष्ट्रातील जनतेचा तसंच लाडक्या बहिणीचा अपमान करत आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज नागपुरात 100 गरजू शाळकरी विद्यार्थिनींना सायकलचं वाटप तसंच धन्वंतरी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार संदीप जोशी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम परिसरातील नवीन मनीषनगर इथं RBL बँकेनं आपल्या CSR फंडातून शाळकरी मुलांना 100 सायकल वाटप आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वामुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे। आकाशवाणी न्यूज श्रोत्यांसाठी गेल्या 11 वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेख सादर करत आहे, त्यात आज आम्ही स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांवर प्रकाश टाकत आहोत, यावर आधारित वृत्त देत आहेत वृत्त विभागातून हेमांगी कुलकर्णी।
गेल्या दशकात भारतानं स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि हवामान कृतीमध्ये जागतिक नेतृत्व म्हणूनही उदयास आला आहे। देशानं 2024-25 या आर्थिक वर्षात विक्रमी 29.52 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता जोडली आहे, ज्यामुळे एकूण क्षमता 220.10 गिगावॅट इतकी झाली आहे। ही क्षमता मागील वर्षी 198.75 गिगावॅट इतकी होती। यामध्ये सौर आणि पवन ऊर्जेतील वाढ आणि अणु ऊर्जा क्षमतेत लक्षणीय वाढ यांचा समावेश आहे। भारत आता अक्षय ऊर्जा देश आकर्षण निर्देशांकात 7व्या क्रमांकावर आहे। राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, विस्तारित जैव ऊर्जा कार्यक्रम आणि विद्युत गतिशीलतेकडे वाढता बदल यासारख्या उपक्रम मुळे कमी कार्बन अर्थव्यवस्थेचा पाया रचला जातो आहे। स्वच्छ ऊर्जेचा हा प्रयत्न भारताच्या जागतिक हवामान नेतृत्वाशी खोलवर जोडला गेला आहे। 2030 9 वर्ष आधीच भारतानं त्याच्या स्थापित वीज क्षमतेपैकी 40% वीज विविध इंधन स्रोतामधून मिळवण्याचं COP 21 लक्ष्य साध्य केलं आहे।
विकसित भारत का अमृतकाल, सेवा, सुशासन, गरीब कल्याण के 11 साल।
पारंपरिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत, त्याचा दुष्परिणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत। आदर्श जीवनशैलीचा स्वीकार करून मधुमेहापासून दूर राहता येणं शक्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं. डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर आणि डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं हॅलो डायबिटीज या 12व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. भारतात मोठ्या प्रमाणात पसरत जाणारा मधुमेह आणि ओबेसिटी ही गंभीर तसंच चिंतेची बाब असल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारत ही मधुमेहाची राजधानी होऊ नये यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा जनजागृतीपर परिषदांचं महत्वपूर्ण योगदान आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंट यासारखे विविध उपक्रम हाती घेतले असून यातून आरोग्यविषयक जनजागृतीला प्राधान्य दिलं जात आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी हा कळीचा मुद्दा असून त्यांना नियमित पाणी मिळालं तर केवळ शेतीचाच प्रश्न सुटणार नाही तर गावातील एकूणच समस्या मार्गी लागतील. मुरादपूर उपसा सिंचन योजना यांच्या सेवेत अर्पण करण्यात आली आहे. सौर ऊर्जेवरील ही उपसा सिंचन योजना या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. उमरेड तालुक्यातील वडगाव जलाशयावर वेणा नदीवर सौर ऊर्जेवर संचालित मुरादपूर उपसा सिंचन योजनेचं गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी गडकरी म्हणाले की सौर ऊर्जेमुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
हे 7.5 हॉर्स पॉवरचे जे 3 पंप आहेत हे जे फ्लोटिंग सोलर पॅनल आपण आता तलावात सोडलेली आहे त्यावर वीज मिळणार आहे आणि त्यातून हे चार्ज होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांची सोय या सौर ऊर्जेमुळे जे पाणी उपलब्ध होणार आहे त्या आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध मिळाल्यामुळे आपण 2 किंवा 3 उत्पन्न घेऊन या ठिकाणचा शेतकरी समृद्ध आणि संपन्न होण्याचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे.
या भागात 53% आदिवासी लोक राहतात. हा परिसर सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास असून त्यामुळे या समाजासह इथल्या एकूणच सर्वसामान्य लोकांचं जगणं सुसह्य करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा संदेश घेऊन आम्ही काम करतोय. समाजातील उपेक्षित वर्गाला परमेश्वर मानून त्यांची निरंतर सेवा केली पाहिजे हे त्यांचे सामाजिक आर्थिक चिंतन आम्ही जोपासले आहे याचाही गडकरी यांनी उल्लेख केला. शेतकऱ्यांना पाणी मिळालं आहे आता फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार करावी असं आवाहन गडकरी यांनी केलं. देशभर आज पारंपरिक उत्साहात आणि श्रद्धेनं साजरा केल्या जात असलेल्या ईद उल अझहाच्या अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांनी आज ईदगाह आणि मशिदीत जाऊन ईद निमित्त नमाज अर्पण केले आणि परस्परांना शुभेच्छा दिल्या. राजधानी दिल्लीमध्ये जामा मशीद फतेहपूर मशीद आणि शाही ईदगाह इथं ईदचा मुख्य सोहळा पार पडला. ईदचा सण हा त्याग श्रद्धा आणि मानवी मूल्यांचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा सण समाजात एकता प्रेम आणि बंधुभावाचा प्रसार करतो असं त्या म्हणाल्या. ईदचा सण सर्वांना त्याग सामर्थ्य आणि औदार्याच्या शक्तीची जाणीव करून देतो असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ईद उल अझहाच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या निस्वार्थ आणि सेवेच्या मूल्यांमुळे देशाची लोकशाही रचना समृद्ध होत असून आपल्या वैविध्यपूर्ण समाजाचा बंध अधिक दृढ होत असल्याचं ते म्हणाले. या सणामुळे समाजात सुसंवादाची प्रेरणा आणि शांतीचे बंध अधिक दृढ होतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी सर्व नागरिकांना सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जलसमस्या हाताळण्यासाठी पाणी संचय आणि पुनर्भरणविषयी विचार आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणं शक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरातील हॅलो डायबिटीज परिषदेत प्रतिपादन. सौर ऊर्जेवरील उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. आणि देशभरात बकरी ईदचा उत्साह. राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा. याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.